आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्याहून मध्य प्रदेशात रीवा इथं जाणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा यंदा वेळेआधीच स्थगित. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. आणखी एक दहशतवादी ठार. मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित 5 जणांना अटक. मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त. आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार. पुण्याहून ते मध्य प्रदेशातल्या रीवाला जाणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. गुजरातमधील भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी भावनगर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवला. तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. गेल्या 11 वर्षात 34,000 किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. रेल्वे मार्गाचं जाळं विकसित करण्यासाठी आणि रेल्वेची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं ते यावेळी म्हणाले. देशातल्या 1,300 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोरबंदर ते राजकोट नवीन रेल्वे मार्गाची घोषणाही त्यांनी केली. तसंच भावनगर ते सुरत वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशात मंगलागिरी इथं 5,233 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या 272 किमी लांबीच्या 29 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर गडकरी काल बोलत होते. गेल्या 11 वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी 120% वाढली आहे आणि 2014 असलेले 4,000 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग लांबी आता 8,700 किलोमीटर झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. सुधारित रस्ते पायाभूत सुविधांमुळे दळणवळणाचा खर्च 16% 10% कमी झाला असून डिसेंबर 2025 या खर्चात आणखी 9% घट होण्याचा अंदाज आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताला एअरबस C-295 प्रकारातली 16 लष्करी वाहतूक विमानं स्पेनकडून उपलब्ध झाली आहेत. गुजरातच्या वडोदरा इथल्या कारखान्यात या विमानांची जुळवणी तसंच देखभालही केली जाणार आहे. देशाची सुरक्षा भक्कम करणाऱ्या या विमान प्रकारातली आणखी 40 विमानं भारतात तयार होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. 3 दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली. यावर्षी सुमारे 4 लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की शुक्रवारी रात्री 8 वाजता देवसरमध्ये अखलच्या जंगलात 4 ते 5 दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यावर लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्सनं जम्मू काश्मीर पोलीस, कुलगाम पोलीस आणि CRPF जवानांसह शोध मोहीम सुरू केली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. या कारवाईत कांगले एक पाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे. सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं, खंडणी, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याखेरीज या संघटनेच्या अन्य 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखेरीज चुराचांदपूर आणि कांगपोकई या जिल्ह्यांमधून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 5.5 किलो वजनाचे अमले पदार्थ, 23,000 रुपये रोख आणि 14 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्रांनी लता मंगेशकर पुरस्कार गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. यंदापासून छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देण्याची घोषणा शासनानं केली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान संघात संयुक्त अरब अमिराती UAE दुबई इथं लढत होणार असल्याचं वृत्त आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार उभय संघांदरम्यान साखळी फेरीचा सामना 14 सप्टेंबरला दुबईमध्ये होणार आहे. लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या 5व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या 4थ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 1 बाद 50 धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल. भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 396 धावा केल्या आणि इंग्लंड समोर विजयासाठी 374 धावांचं लक्ष ठेवलं आहे. या मालिकेत इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. ग्रीसमध्ये सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या 110 किलो फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक जिंकलं. दरम्यान आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिंडेटरनं पुरुषांच्या 60 किलो फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंटेडरनं उपांत्य फेरीच्या कझाकस्तानच्या बेकासिल असामबेकचा पराभव केला. भारताच्या गौरव पुनियाला 65 किलो फ्रीस्टाईल स्पर्धेच्या कांस्य लढतीत इराणच्या मोर्तेझा मुल्ला मोहम्मदीकडून पराभव पत्करावा लागला. ब्राझीलमध्ये फोजदो इग्वाचू इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या मानुष सहा आणि दिया चितळे यांची लढत जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशिमोटो यांच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9 वाजता हा सामना सुरू होईल. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत काल भारताची अव्वल मानांकित जोडी मानव ठक्कर आणि मानुष सहा यांना जर्मनीच्या बेनेडिक्ट दुडा आणि डांक कियू यांच्याकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला. पोर्तुगालमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं. उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान सतत वाढत असून पोर्तुगालमध्ये सध्या 39 ठिकाणी जंगलात आग लागली आहे. यापैकी 9 ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे. अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बिहार बंगाल पूर्व उत्तर प्रदेश केरळ माहे तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून गुजरात मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश झारखंड लक्षद्वीप रायलसीमा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ईशान्येकडच्या राज्यातही अशी परिस्थिती अपेक्षित आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब याचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. त्यांनी कमल हसन रजनीकांत अजित सूर्य आणि विजय यांच्यासोबत काम केलंय. सुमारे 600 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यात तामिळप्रमाणेच हिंदी तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश होता. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे सहकारी कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्याहून मध्य प्रदेशात रीवा इथं जाणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा यंदा वेळेआधीच स्थगित. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये आज सलग 3र्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. आणखी एक दहशतवादी ठार. मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित 5 जणांना अटक. मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त. आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.